अरुण दाते यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतो आहे. श्रोते हो, सुप्रसिद्ध कवी बाभ बोरकर यांचा आज स्मृती दिन. त्यानिमित्ताने आमच्या संग्रहातून बाभ बोरकर यांची व्यंकटेश माडगुळकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत.
बोरकर, तुम्ही गोव्यात जन्मलात, तेही एका विशिष्ट अशा कालखंडात, त्यामुळे तुमच्या कवितेनं काही खास रंगरूप धारण केलं आहे असं तुम्हाला वाटतं का?
आपल्याकडे असा एक समज आहे की माणूस आपल्या पूर्वजन्मीची साधना जी अपुरी राहिलेली आहे ना, ती या जन्मात पुरी करतो. त्यासाठी तो आपल्याला हवं असलेलं कुल, स्थल, काल सगळं काही निवडतो असा आपला परंपरागत समज आहे. मला वाटतं याच्यात काहीतरी तथ्य असावं.
बर,
त्याचं कारण की तुम्ही जो जन्माला आलो तो त्या ती ती भूमी त्याचे सौंदर्य भूमी म्हणून अस्ती प्रसिद्ध आहे, तर त्याचे तिचे संस्कार, पुन्हा घराण्यामध्ये संतवाणींची परंपरा, चातुर्मासामध्ये आर्याभारत, हरिविजय, भक्तिविजय, रामविजय अशासारखे ग्रंथ वाचले जात होते. बरं, मी ज्या गावात वाढलो त्याच्या अवतीभोवती सगळ्या देवळांचा परिसर आहे. सगळी गोव्यातली उत्कृष्ट देवळं ही त्या तिथं कीर्तन प्रवचन ते. पुन्हा गोव्यामध्ये पोर्तुगीज सत्ता बरीच वर्ष चालत होती आणि मी जन्माला आलो आपल्या 1910 पण एक दीड महिना आधी पोर्तुगालमध्ये राज्यक्रांती झाली. त्या राज्यक्रांतीमुळं प्रजासत्ताक आलं, राजेशाही संपली, घुसमटलेला असा जो हिंदू समाज होता त्याला पहिल्या प्रथम नवे हक्क लाभले. मग एक त्यांचं उत्थान सुरू झालं, शाळा, वाचनालय, आपली व्याख्यानमाला ह्याचे परिणाम झाले. बरं, पोर्तुगीज संगीत होतं ते ऐकायला मिळालं. बरं, कोकणी संगीतावर जे परिणाम होते भारतीय आणि पाश्चात्य तेही मला ऐकायला मिळाले. आणि ह्या सगळ्यांचं काहीतरी रसायन माझ्यामध्ये झालं असावं असा एक आपला समज आहे.
आता एक नाटक सोडलं तर मला वाटतं साहित्याचे जवळजवळ सगळे प्रकार तुम्ही हाताळलेले आहेत. या सर्वातलं यश हाताशी असताना प्रामुख्यानं तुम्ही कवितेलाच वाहून घेतलेलं दिसतं, याच्या मागे काही कारण आहे का?
मला असं वाटतं की कवितेमध्ये कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हा आपल्याला सांगता येतो. बरं, छंद, ताल, सूर हे जे सगळं आहे त्याच्यामुळं त्याची परिणाम करण्याची शक्ती, त्याची परिणामकारकताही इतर कुठल्याही प्रकारापेक्षा जास्त आहे आणि ती चटकन मनात रसिकाच्या ठाव घेते, दीर्घकाळ राहते. या सगळ्याचं काहीतरी मला आकर्षण आरंभारंभाला वाटलं असं. कारण माझे मामा हे सगळे पट्टीचे गाणारे, माझे वडील फार चांगली चित्र काढणारे, त्यामुळं चित्रकला आणि गायन कला या दोन्ही कलांना या कवितेमध्ये फार मोठा वाव आहे. तेही एक आकर्षण मला लहानपणी वाटलं असावं. आणि पुढं पुढं ज्यावेळी मी कविता लिहित गेलो त्या कवितेचा जो काय आनंद आहे तो आनंद भोगता भोगता मला असं कळलं की ही केवळ विशिष्ट कलाच नसून ही एक आत्मसाधना आहे. एक साक्षात्काराची साधन आहे, आत्मविस्ताराची साधन आहे आणि त्यामुळं तिथंच माझं मन दिवसेंदिवस अधिकाधिक एकाग्र होत गेलं असावं असं एक मला वाटतं.
बरं, आपण जेव्हा औदुंबरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होता तेव्हा तिथं एक तुम्ही असं विधान केलं होतं की आजची बहुसंख्य कविता ही मुक्तछंद कविता नसून छंदमुक्त शब्दावली आहे.
बरोबर,
तर छंदाविषयी तुमचा हा जो आग्रह आहे तो का आहे एवढा?
हा, हे पहा, मला एक असं वाटतं की कवितेमध्ये वापरला जाणारा जो शब्द असतो तो तसा लौकिक व्यवहारातलाच शब्द असतो. हे मी अन्य साहित्याबद्दलही म्हणेन, परंतु हा जो शब्द आहे तो कवितेमध्ये अलौकिक का होतो याचा जर आपण तपास केला तर आपल्या लक्षात येईल की ताल, सूर आणि लय यांचं ज्यावेळी ऐक्य होतं, त्या ऐक्यानं ज्यावेळी तो शब्द भारावला जातो त्यावेळी त्या शब्दाला आपोआपच एक ताकद येते आणि हा शब्द मग लौकिक न राहता हा अलौकिक होतो. आता एक साधं उदाहरण देऊन जा सारखं जर, तर इकडे तिकडे सगळीकडे आनंदी आनंद आहे असं मी वाक्य जर बोललो तर तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटत नाही, पण आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे असं म्हटल्याबरोबर आनंद होतो का? शब्द तेच आहेत. याचा अर्थच असा की गद्यातले शब्द हे कवायत त्या शिपायासारखे तालात पावलं टाकतात पण त्यांना शिस्त दिसते, आनंद दिसत नाही. परंतु चार मुली नाचायला लागल्या किंवा चार मुलगे नाचायला लागले तर त्याच्यामध्ये काहीतरी विलक्षण आनंद वाटतो. तसंच हे शब्दांचं आहे असं मला वाटतं की छंदामध्ये शब्द आला की तो एक वेगळंच रूप धारण करून येतो, नाचतो. आणि म्हणून मी असं म्हणतो की अशा तऱ्हेनं ज्यावेळी तो छंद मुरतो, आपण ऐकलेले असतात पुष्कळ, तर हे शब्द मुरत ज्यावेळी जातात त्यावेळी ते भावनेच्या उद्रेकाबरोबर तो छंद येतोच पुढे. आता मी अमक्या छंदात अमुक कविता लिहिली पाहिजे असं काही करत नाही, पण जी कविता उगवते ती आपला छंद घेऊनच उगवते, आपला ताल घेऊनच उगवते. तेव्हा मी असं म्हणतो की कवीच्या त्या ठिकाणी हे सगळे छंद मुरले पाहिजेत पहिल्यांदा. असं झालं की त्याचं मुक्त छंदात ते उद्गार सहजोद्गार सुद्धा एक विशिष्ट लयीत येतात. आता साधं उदाहरण देऊन सांगायचं झालं तर 10 बायकांमध्ये एकदा नर्तकी असली आणि ती त्यांच्याबरोबर चालत असली तर तुम्ही चटकन सांगू शकता की ही नर्तकी
तिचे पदन्यास वेगळे पडतात.
याचं कारण तिचे पदन्यास तालातच पडणार आणि हे तालात जे पडतात ना याचं कारण काय की ते नृत्य तिच्या अंगात वर्षानुवर्ष मुरलेलं आहे असं भाव
एवढं सहज भाव झालेला
आणि हे ज्यावेळी नसतं त्यावेळी माणसं मग अशी तुकडे तुकडे लिहितात आणि ती कविता आहे असं म्हणतात. हे खरं नाही,
छंद हा पाहिजेच
अपरिहार्य असं म्हणतो. मी माझं म्हणणं असं की जसा जिवंत प्राण्याला स्पंद असतो तसा गीताला छंद असतो आणि ही ज्यावेळी नसतात त्यावेळी ती मृतवत असतात.
आता वयाच्या 14व्या वर्षापासून आता तुम्ही 70 आलात तरी तुमचं काव्यलेखन हे सतत चालू आहे आणि कवितेतला डवटवीतपणाही तसाच आहे, तेव्हा याच्या मागचं रहस्य काय?
याच्या मागचं रहस्य मला असं असं वाटतं की मला ज्या ज्यावेळी एखादी भावना उत्कट होते ती भावना तिनं काव्यरूप धारण केल्याशिवाय मला चैनच वाटत. जसं एखादा मनुष्य आपलं सुखदुःख आपल्या मित्राला सांगत असतो, ते सांगितल्याशिवाय त्याला आपलं दुःख उणं होत नाही आणि त्याचं सुख दुणावत नाही. तेव्हा कवीचा पिंड हा माझ्या मते असा आहे की त्याला जे काही भावतं मग ते सुख असो दुःख असो काही असो ते त्याला शब्दरूप दिल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. आता कधी ते साधतं कधी साधत नाही हे मी करीत राहिलो आणि येणारा जो प्रत्येक अनुभव आहे त्याच्याकडे तद्रूप होत असतानाही एक प्रकारची तटस्थता ठेवून हे सौंदर्य ज्याचं अनुपान त्याला देता येतं की नाही असं सगळ्या आपल्या प्रकृतीतलं जे रसायन आहे ते सगळं रसायन त्या दिशेनं काहीतरी करत होतं. असं करता करता हे साधत गेलं एवढंच मी म्हणेन. हा कृपा प्रसादाचा प्रश्न आपण करू म्हटल्या ते होत नाही पण ते होत आलं एवढं खरं, कारण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट श्रेष्ठ आनंद मला वाटत नाही आणि त्यामुळं ही साधना सारखी सतत चालावी यासाठी वाटेल ते मोल मी दिलेलं आहे, फार सोसलेलं आहे, पण आज जे सोसलं त्याचं सोनं झालेलं आहे.
तुम्ही मराठी, कोकणी, हिंदी, पोर्तुगीज आणि इंग्रजी अशा जवळ 5 भाषेमध्ये कविता लिहिता. आता ह्या कविता त्या त्या भाषेत स्वभावतःच तुम्हाला स्फुरतात का त्या पाठीमागं काही योजना वगैरे असते?
नाही पहा, ती योजना म्हणजे काय नाही. खरी गोष्ट अशी आहे की मला लहानपणापासून शब्दाचं एक विलक्षण आकर्षण आहे. म्हणजे कसं की लहान मुलं लोलक गोळा करतात ना आणि मग उन्हात असं ते फिरवतात आणि त्याच्यातनं नाना तऱ्हेचे रंग उसंडू लागतात. तसा प्रत्येक भाषेतला कुठलाही शब्द नवा आला की मी विलक्षण उत्साहानं कुतूहलानं जिज्ञासेनं असं त्या शब्दाकडे पाहतो आणि असं खेळत राहतो. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, माझं मराठी शिक्षण 2 तबलीकडे झालेलं नाही. पोर्तुगीज शिक्षण सुद्धा तसंच मर्यादित. इंग्रजी शिक्षण मॅट्रिक आणि ती 3 वर्षात उड्या टाकून, हिंदी तर मी केवळ वाचलं बघितलं. असं तर असं असून तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो, मला केव्हाही आयुष्यात डिक्शनरी उघडावा लागेल. परंतु जेव्हा संशय येतो त्यावेळी तर डिक्शनरी उघडत नाही असं नाही. आणि आश्चर्याची गोष्ट सांगतो की बरोबर ज्या छटेनं मी तो शब्द वापरलेला असेल ती छटा बरोबर असल्याची ग्वाही मला त्या डिक्शनरीमध्ये किंवा कोशामध्ये सापडते. याचं कारण असं की असा शब्द तुम्ही ज्यावेळी अभ्यासता तो आपलासा करून घेता हे अधिक चांगलं. तितकं त्या कोणती भाषा ही एका अर्थी संस्कृतीची परिभाषा असते. आणि मराठी लोकांची संस्कृती मराठीतून बोलते, इंग्रजी लोकांची त्यांच्या भाषेत बोलते, अशी म्हणजे प्रत्येक भाषेची स्वतःची अस्मिता असते आणि अस्मितेबरोबर एक संस्कृती असते. ज्यावेळी तुम्ही जास्त भाषा शिकता आणि अभ्यासा करता तितक्या अर्थाने तुम्ही संस्कृती समृद्ध होता. आणि मग एखादी भाषा ही एखाद्या वेळी ही तुमच्यात संचार पावते, जसं अंगात येणं म्हणतात ना तशी ती भाषाच तुमच्या अंगात येते आणि ती ज्यावेळी येते तीच तुमच्या मार्फत बोलू लागते. म्हणून कविता ही नियोजनानं करता येत नाही, सांगून करता येत नाही, तो कृपाप्रसादासारखा तो भाग आहे तशा प्रकारे ते होतं असं मला वाटतं.
पण तुमच्या कवितेमध्ये असं दुःख, निराशा, वैताग, जगावरचा राग वगैरे असं काही दिसत नाही. मग हा एका अर्थानं पलायनवाद नाही का?
हे तुम्हाला ज्ञानेश्वरांनी विचारता येईल. कारण आम्ही काय सुखदुःख दुःख काय भोगले आहेत त्या महापुरुषांनी जी भोगलेली आहेत, दैन्य दारिद्र्य दुःख छळ सगळं काय त्यांच्या वाट्याला. परंतु त्यांचं संपूर्ण वाङ्मय तुम्ही वाचून पहा, कुठंही कटुतेचा उद्गार
नाही,
औदासीन्याचा विचार नाही, काही नाही. हे काय तर त्याचं उत्तर मी माझ्याच एका कवितेत दिलंय. मी असं म्हटलेलं आहे चंद्राला उद्देशून, गड्या तुझ्या परी मी ही प्यालो सूर्याची आग, परी दर्या परी आहे वाहे आपुला अनुराग. आता ज्याला आपण चांदणं म्हणतो हे काय की सूर्याचं ऊन हे त्या चंद्रानंच चांदण्यात रूपांतरित केलेलं असतं. तसंच कवीचा मनोधर्म हा त्या चंद्रासारखा असतो. जीवनातला सगळा ताप सहन करून त्याचं चांदणं करणं हे त्याचं काम आहे आणि ते मी माझ्या प्रयत्न करतोय असं मला
वाटतं. आता गेली 20 वर्ष आपण लिहित आहात ते महात्मायन, ते अद्याप पुरं का झालेलं नाही आहे? काही अडचणी त्याच्यात येतात का?
हा अडचणी तर आहेतच. तर महात्मायन हे ती सुरुवात कशी झाली त्याची तुम्हाला गमत सांगतो की महात्माजी गेले त्याच्या काही दिवस आधी म्हणजे 12 जानेवारीला मी बिर्ला हाऊसमध्ये त्यांच्या सहवासात होतो 1 दिवस आणि त्याच्यानंतर 30 तारखेला आपल्याला ही अशुभ वार्ता कळली. मी ससंबित झालो, मला रडू येईना. असे 9 दिवस गेले आणि 9व्या दिवशी रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्न असं पडलं की महात्माजी हे एका पिंपळाच्या पारावर अहिंसेवर प्रवचन करतात. प्रवचन संपलं आणि ते सटीवर पहुडले विश्रांतीसाठी. मी जवळ गेलो त्यांचे पाय चोरायला, तर त्यांनी पाय चटकन मागे घेतले. तेव्हा मी त्यांना म्हणालो की आपला आमच्यावर अधिकार आहे पण आपल्या पायावर आमचा आहे. असं म्हटल्यानंतर स्मितपूर्वक त्यांनी पाय मला चुरू दिले. त्या स्पर्शासरशी एक गार विजेची सणक अंगांगातून गेली असं मला वाटलं आणि मी जागा झालो. तेवढी पहाड झालेली होती आणि मला असं वाटलं की महात्मा जे गेले हे खोटंच आहे. तर त्यांचं जे व्यक्तिमत्व शारीरिक पिंडात होतं ते ब्रह्मांडात पसरलेलं आहे असं भाव झाला आणि त्याच्या सरशी मी काही ओव्या लिहून गेलो. त्या लोकांनी वाचल्यानंतर लोकांना असं वाटलं की असंच एक महाकाव्य का होऊ नये, मलाही असं वाटलं. आणि काही वर्ष मी त्याच्यावरती काम करीत राहिलो. पुढं माझे स्वतःचे ते प्रश्न होतेच आणि त्याचबरोबर गांधीच्या तत्वज्ञानाचे धिंडवडे रोज आपल्या पुढे चाललेले पाहिल्यानंतर की माझ्या मनाची उभारी मोडली. खरं सांगायचं मी काही व्यासमालविकी लावून राहिलो नाही. तेव्हा खरं म्हणजे असं घडतं म्हणूनच आपण तसं करायला पाहिजे वगैरे हे सगळं मला समजतं पण मला ते जमलं नाही. पुढं काही वर्ष गेली त्याच्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम निर्माण झाला. तो असा आमच्या गुरुवर्यांनी म्हटलाय की मधु पिळण्यात बळ न करी ते त्याचं मर्म मला तेव्हा कळलं नव्हतं, आता कळत, आता कळतं. म्हणजे असं की हजार फुलं गाळून त्याचं थेंबर अत्तर कसं काढावं हे तंत्र मला कळलेलं आहे. परंतु ती हजार फुलं खुडायला जे डोंगर पालथे घालावे लागतात ते करण्यासाठी पायात रान नाही आणि ती फुलं खुडण्यासाठी मनगाटात दम नाही, अशी स्थिती असल्यामुळं ते राहिलेलं आहे. पण तरी सुद्धा मी एक आशा घेऊन राहिलो, ती अशी की पॅराडाईज लॉस्टच्या मिल्टनना लिहिलं, ते डोळे गेल्यानंतर लिहिलं, ते त्यांनी डिक्टेट केलेलं आहे आपल्या मुलीनं. आणि दुसरं एक पत्र मी वाचलेलं आहे की कॉलरिजनं आपल्या एका मित्राला पत्र लिहिताना असं लिहिलं आहे की एक महाकाव्य लिहायला 30 वर्ष लागतात. आणि ती कशी लागतात, माहिती गोळा करायला किती लागतात, लिहायला किती लागतात, एडिट करायला किती, फक्त त्याचा हिशेब दिलेला आहे. तेव्हा अजून मला आशा आहे की आज ना उद्या ते होईल, असं म्हटलंच आहे ना, काशीचं जावे नित्यवा जावे. हा तसा हा प्रकार.
अरे तुम्ही चांगला नेटका संसार केलात, राजकारणही थोडंफार केलं, हे सगळं करून काव्य साधना जी आहे ती अविक्षेप अशी कशी काय चालवू शकलात तुम्ही?
हा हे पाहत, तुम्ही संसार केला असं म्हणण्याशिवाय संसार जमला असं म्हणणं अधिक चांगला होईल. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही जर स्पिरिच्युअली जागे असा तर ज्या गोष्टी नॉर्मली आपल्याला विक्षेपकारक वाटतात त्या आपल्याला पोषक करून घेता येतात. आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की दुःख कोणाच्या वाट्याला येत नाही, सगळ्याच्याच वाट्यात तापत्रय, हे सगळ्याच्याच वाट्यात. पण ते तापत्रय नसून हे तपत्रय आहे. ईश्वरानं आपल्याकडे सोपवलेलं हे तपत्रय आहे असं जर तुम्ही मानलं तर ते दुःख जे आहे ते तुम्हाला खचवीत नाही तर ते दुःख हे तुम्हाला उजाळा देत असतं. म्हणजे जसं सोनं जितकं याच्यातनं तेजाबामधून काढावं, आगीतनं काढावं, ठोकावं, तितकं तितकं त्याच्यापासून अलंकार अधिक चांगला होतो. हेच ईश्वरी सूत्र आपल्या बाबतीत, आपली नियती आपल्या बाबतीत करत आहे. अशा प्रकारची ज्या श्रद्धा तुमच्या ठिकाणी असेल तर हे अशक्य नाही आहे. आणि याचा पडताळात आपण सर्व संतांच्या चरित्रात पाहतच असतो, नाही का?
बरं, हे आपल्या साधनेमागं आणखीन काही खास मूल्य असतील तर सांगाल का? काव्य
साधनेमागं मूल्य म्हणजे एक पहिली गोष्ट अशी की जे लहान मुलाचं जे कुतूहल असतं ना जगाकडे पाहण्याचं,
ते जीवनामध्ये
जे बहुतेक लोकांचं जातं पुढं, माझं ते सुदैवानं अजून गेलेलं नाही, हे मी ईश्वराची कृपा समजतो की जी गोष्ट मी पाहतो ते जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. त्याच्या सौंदर्यानं मी प्रभावित होतो, त्याच्याबद्दल मला काही समजून घ्यावं असं वाटतं, काही सांगावं असं वाटतं. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की आपल्या जीवनात आजूबाजूला जे काही घडतं त्याचं या ॲपरंट म्हणजे बाहेरून दिसणारं जे स्वरूप आहे त्याच्या मागं आणखी काहीतरी आहे असं मला सतत जाणवलेलं आहे. माझ्या एका कवितेच आहे, पागलमी पागलमी वास्तवता मजन दिसे वस्तूंचे प्राण मला लाविती दिना राहत पिसे. तर प्रत्येक वस्तू ज्याला आपण हे लोक आपण वास्तव वास्तव म्हणतो ना आपले साहित्यामध्ये, तर प्रत्यक्ष व्यावहारिक चर्मचक्षुना दिसणारं जे वास्तव आहे त्याच्या पलीकडे एक अंतचक्षुना दिसणारा वास्तव आहे. हे ह्या वास्तवाची तुम्हाला ओढ लागणं म्हणजेच तुम्हाला त्या विराट तत्वाची लागणं, हे एक आहे. दुसरी गोष्ट की प्रेम करण्याची ताकद. मी त्या ठिकाणी कवितरी दिली अगदी 20-एक वर्षाचा होतो त्यावेळी लिहिलेल्या कवितेचा, जीवे भावे कुणावरी तरी प्रीतीची अतिवृष्टी करा. अहो तुम्ही आता तुमच्या पुस्तकात मी पाहतो तुम्ही पाखरावर प्रेम करता, झाडावर करता, जनावरावर करता, तेवढ्या सारी जंगलात जाऊन बसता, हां, तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल. तेव्हा माणसाला जर प्रेम करण्याची ताकद असेल तर त्या प्रेमशक्तीच्या जोरावर त्याला बऱ्याचशा गोष्टी आपोआपच कळून जातात. हे उदाहरण देऊन तुम्हाला सांगायचं लागेल, इतकं ऊन पडलेलं असतं पण कुठं आग लागते नाही. परंतु सूर्यकांतातून उन्हाचे काही किरण हे जर तुम्ही कागदावर फोकसिंग पॉईंटवर जर दडले तर कागद पेटतो, तसं तुमची माझी जी काय कुवत असेल थोडीफार ती जर कुवत प्रेमाची आपल्याला एका बिंदूवर एका ठिकाणी एका व्यक्तीवर कशावर अशी लावता आली तर तिथं ती जी ज्योत येते त्यालाच मला वाटतं ज्ञान, ते ज्ञान आहे, बाकी सगळी माहिती आहे. तेव्हा हे प्रेम आणि हे ज्ञान हे जेव्हा तुम्हाला येतं त्यावेळी तुम्ही काहीतरी करत राहता आपोआपच, कारण ते प्रेम आणि ते ज्ञानच तुम्हाला करायला लागतं. आणि हीच साधना अशी की प्रेम म्हणजेच भक्तियोग, ज्ञानातून ज्ञानयोग आणि कर्मातून कर्मयोग, असे तिन्ही करता करताच मनुष्य मुक्तावस्थेमध्ये जातो. आणि मुक्तावस्था म्हणजे काही मेल्यानंतर मिळवण्याची वस्तू नसून इथल्या इथ्या भोगण्याची आहे.
याची देही,
याची द्याही, याची देही, याची डोळा.
आता एखादी सुरेख कविता म्हणून आपण संपूया म्हणून आपलं.
आता आपण ज्या सुरात आपण आलो त्याच सुरातली कविता मी म्हणतो की आपल्या भारतीय मनाला ही एक ओढच आहे. मुळे जशी हिमालयाची ओढ आहे तशी परमार्थाची ओढ, कारण शेवटी सर्व अर्थ जिथे विश्रांती पावतात, शमन पावतात, तर तोच परमार्थ आहे. तर ते एक साधं अभंगासारखं आहे. नाम रूप वीण हरी नटे नाम रूपी, नटे नाम रूपी अकस्मात भेटी कधी आपुले स्वरूपी, आपुले स्वरूपी नाही गोरा नाही काळा, नाही गोरा नाही काळा असा पांडुरंग, असा पांडुरंग रंगातीत अंतरंगी नित्य त्याचा संग, नित्य त्याचा संग शोधून जाता नाही तोच न शोधिता आहे, न शोधिता आहे शोधून जाता नाही तोच न शोधिता आहे, न शोधिता आहे लक्ष नेत्र झाकूनही जगत्रय पाहे, जगत्रय पाहे लक्ष नेत्र झाकूनही जगत्रय पाहे, जगत्रय पाहे अशा सोंगाड्याचा मला लागला से छंद, लागला से छंद अशा सोंगाड्याचा मला लागला से छंद, लागला से छंद छंदीचा आनंद तूच गोविंद, गोविंद 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 गोविंद.
वा छान, फार छान.